नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हांची वाटचाल आनी अणभव हो पक्ष आनी देश घटमूट करपाक पुरक थारतलो अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी म्हळां. नव्या वर्साच्या पयल्याच अधिवेशनांत लेगीत राज्याचे प्रस्न मांडपा खातीर फाटल्या खेपे प्रमाण युनायटेड ओपोजिशन आसतले. दक्षीण गोंय जिल्लो पंचायत मंडळाचे अध्यक्ष आनी उपाध्यक्ष वेंचून काडपा खातीर फाल्यां मंगळारा वेंचणूक जावपाची आसा. गोवा क्रिकेट असोसिएशनाच्या बार्देस विभागीय ब गट क्रिकेट सर्तीत ग्लोबल स्पोर्ट्स क्लबान पॉलिटिक्स इलेव्हनाक 4-1 राखून हारयले. आता पुराय खबरो. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हांची वाटचाल आनी अणभव हो पक्ष आनी देश घटमूट करपाक पुरक थारतलो अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी म्हळां. नवी दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हांची भेट घेतल्या उपरांत तांणी हें सांगलें. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन हे बेगीनूच संघटनात्मक कार्याचो नियाळ घेवपा खातीर गोंयाक भेट दिवपाचे आसा. नवे अध्यक्ष सगळ्या राज्यांची भोंवणी करपाचे आसा. मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत आनी प्रदेश भाजपा अध्यक्ष दामू नायक हांणी नवी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन हांची भेट घेवन तांकां परबी भेटयली. नितीन नवीन हे कार्यकारी अध्यक्ष जाले उपरांत मुखेलमंत्र्यांनी पयलेच खेप तांची भेट घेतल्या. ह्या वेळार आदले आमदार सिद्धार्थ कुंकळेकार, आदले खासदार एडवोकेट नरेंद्र सावयकार आनी सर्वानंद भगत उपस्थित आशिल्ले. नव्या वर्साच्या पयल्याच अधिवेशनांत लेगीत राज्याचे प्रस्न मांडपा खातीर फाटल्या खेपे प्रमाण युनायटेड ओपोजिशन आसतले. विरोधी पक्षाच्या आमदारांची बसका 3 जानेवारीक जातली. काँग्रेस विधीमंडळ गटाच्या बसकेत जिल्हो पंचायत निकालासयत अधिवेशनाचेर चर्चा जाली अशी माहिती काँग्रेस विधीमंडळ फुडारी युरी आलिमाव हांणी दिल्या. विधानसभेचे अधिवेशन 12 जानेवारी ते 16 जानेवारी मजगती जातले. ह्या फाटभुयेर काँग्रेस विधीमंडळ गटाची बसका जाली. राज्याचे प्रस्न तशेंच जिल्हो पंचायत निकालाचेर चर्चा जाली. हे खेपो लेगीत सरकाराक धारेर धरपा खातीर विधानसभेत सगळ्या विरोधी आमदारांक एकठांय हाडपाचे यत्न आसा अशें काँग्रेस विधीमंडळ फुडारी युरी आलेमांव हांणी सांगले. कोंकणी तियात्राचे जनक म्हूण जांची ओळख आसा ते लुकासीन रिबेरो हांची जयंती 2 जानेवारीक मनयतले. हे निमतान नेवीस ऑलिवेरा, आंतोनियो कुरे आनी आल्फ्रेड फर्नांडीस ह्या 3 म्हालगड्या तियात्रिस्तांचो जिणेगौरव पुरस्कार दिवन भोवमान जातलो. गोवा तियात्र अकादेमीन आयोजीत केल्ली ही कार्यावळ आसगांव हांगाच्या युनियन हायस्कुलांत दनपारां 3 वरांचेर सुरू जातली. ह्या कार्यावळीत शिवोलीचे आमदार डिलायला लोबो मुखेल सोयरी आसतली. तोमाझीन कार्दोज आनी रिबेरो हांचे नातू युरी रिबेरो हे खासा आमंत्रीत सोयरे म्हूण आसतले. दक्षीण गोंय जिल्हो पंचायत मंडळाचे अध्यक्ष आनी उपाध्यक्ष वेंचून काडपा खातीर फाल्यां मंगळारा वेंचणूक जावपाची आसा. ते खातीर आयज उमेदवारी अर्ज भरले. अध्यक्षपदा खातीर भाजपाचे सिद्धार्थ गांवस देसाय आनी काँग्रेसीची लुईजा रॉड्रिग्स हांणी अर्ज भरल्या. जाल्यार उपाध्यक्ष पदा खातीर भाजपाची अंजली वेळीप आनी गोवा फॉरवर्डाची इनासिना पिंटो हांणी अर्ज भरल्या. ह्या वेळार वेंचणूक अधिकारी म्हणून पालवी पंचायत संचालक मान्युएल बारेटो आनी जिल्हो पंचायत मुख्याधिकारी विकास कांबळे हजर आसतले. 19 डिसेंबर पासून सरकारी मुद्रण आनी स्टेशनरी संचालनालयान छापलेली सरकारी उपयुक्त दिनदर्शिका 2026 पणजी आनी मडगांव हांगा संचालनालयाच्या विक्री काउंटराचेर सकाळी 9:30 ते 1:30 आनी 2:30 ते 5:00 विक्रीक उपलब्ध आसतली. उपयुक्त दिनदर्शिकेचो दर 60 रुपया आसा आनी तातूंत 18% जीएसटी आसा. स्टॉक सोंपा मेरेन कार्यालयीन वेळेत ही विक्री चालू उरतली. पर्वरी उड्डाण पुलाच्या कामा खातीर 2 जानेवारी ते 2 मार्च 2026 ओडीपी रस्तो ते दामयंदी गोवा तशेंच कदम हॉटेल ते ओ कोकेरो जंक्शना मेरेनचो रस्तो येरादारी खातीर बंद आसतलो. ह्या वेळार पर्यायी मार्गान येरादारी वळयतले. उत्तर गोंय जिल्लोधिकारी अंकित यादव हांणी आदेश जारी केला. गिरवडे वटेन नवो ओडीपी रस्तो ते दामयंदी गोवा आनी पर्वरी वटेन कदम हॉटेल ते ओ कोकेरो मेरेनचो म्हामार्गाचे 2 भाग बंद दवरतले जाल्यार उरिल्ल्या भागांत येरादारी चालू आसतली. महामार्गाच्या कामा खातीर येरादारी बंद दवरल्यार कितें परिणाम जातलो हाचो नियाळ घेवपा खातीर 1 दीस येरादारी बंद दवरपाचो निर्णय घेतला. ह्या काळांत जी जड वाहनां गरजेच्या वस्तूंची येरादारी करतात तांकां चड चडटेक लागून म्हापशे वटेनच्या ओडीपी रस्त्याचेर वचपाक शक्य जावचें ना, देखून सद्याच्या रस्त्याचेर 1 लेन उक्ती दवरून तांकां म्हापशे ते पणजी प्रवास करपाक मेकळीक दिल्या. भारताच्या निवडणूक आयोगान गोंया खातीर 1 जानेवारी 2026 ही पात्रता तारीख निश्चित करून मतदार वळेरीच्या विशेष सखोल पुनरीक्षण वा SIR-ची घोषणा केली. भारताच्या वेंचणूक आयोगान जारी केल्ल्या कार्यक्रमा प्रमाण दावे आनी आक्षेप दाखल करपाचो पावंडो आनी मतदान नोंदणी अधिकाऱ्यावरवी सूचना जारी करप, सुनावणी पडताळणी, गणना अर्जाचेर निर्णय घेवप आनी दावे आनी आक्षेपांची एकाच वेळार विल्हेवाट लावपा संबंदीच्यो सूचना पावंडो सुरू जाला. दावे आनी आक्षेप दाखल करपाचो कालावधी 16 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 मेरेन आसा. मतदार वळेरीचें अंतीम प्रकाशन 14 फेब्रुवारी 2026 जातलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेले खबरो। आज दनपारच्या व्यवहारात बेंचमार्क देशांतर्गत इक्विटी निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे 0.3% घसरलो। विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायद्याखातीर फाटल्या 7 वर्षांच्या सरासरी वाटपाच्या तुलनेत बहुतेक राज्यांक 17,000 कोटी रुपयांचो निव्वळ फायदो जावपाची शक्यता आसा। या कायद्यान 20 वर्सां पोरण्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदो 2005 सुवात घेतल्या। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संशोधन अहवाला प्रमाण या कायद्याक लागून राज्यांक एकूण निधी वितरणात सुधारणा जातली। अहवालात अशें अधोरेखित केला की विकसित भारत धज्जी रामजी फ्रेमवर्कावरवी आदीच्या मनरेगाची पुनर्रचना परिवर्तनकारी पद्धती आणि धोरणां एकत्रित करपाचो प्रयत्न करता। स्पर्धात्मक प्रकल्प वळखप, उत्पादक मालमत्ता निर्मिती, वाढीव उत्पन्न निर्मिती आणि कार्यक्षम देखरेख यंत्रणे संबंधित आव्हानांक तोंड दिवपाचेर लक्ष केंद्रीत करतले। एसबीआयचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ सौम्यकांती घोष हांणी बरयल्या या अहवालात अशें नमूद केला की विकसित भारत जी रामजी कायद्याचो उद्देश सगळ्या स्तरांचेर रोजगार निर्मिती, पारदर्शकता, नियोजन आणि जबाबदारी मजबूत करताना संरचनात्मक कमकुपणा पयस करप हो आसा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी राज्यांक उत्पादन प्रोत्साहन दिवपाचे, व्यवसाय सुलभतेक चालना दिवपाचे आणि भारताक जागतिक सेवा क्षेत्रातलो दिग्गज करपाचे आवाहन केला। भारत रोखडोच राष्ट्रीय उत्पादन अभियान म्हणजे NMM सुरू करतलो आणि प्रत्येक राज्यांत ताका सर्वोच्च प्राधान्य दिवपाक जाय। जागतिक कंपन्यांक आकर्षित करपाक मुळावी सुविधा निर्माण करूंक जाय असे ताणी म्हणले। आकाशवाणीचेर केल्ल्या मन की बात कार्यावळीत उलयताना प्रधानमंत्री मोदी हांणी स्वदेशी उत्पादनां लोक आता खरेदी करतात आणि त्यांच्या मदीं हे विषयी उमेद असा असे सांगले।
स्वदेशी को लेकर भी लोगों का उत्साह खूब दिखाई दिया। लोग वही सामान खरीद रहे हैं जिसमें किसी भारतीय का पसीना लगा हो और जिसमें भारत की मिट्टी की सुगंध हो। आज हम गर्व से कह सकते हैं 2025 ने भारत को और अधिक आत्मविश्वास दिया है।
मन की बात वो अशा लोकांक मुखार हाडपाचो एक यत्न आसा जे फक्त पारंपरिक कलांक मुखार व्हरपी न्हय तर थळाव्या लोकांचे सक्षमीकरणय करता।
मन की बात ऐसे लोगों को सामने लाने का भी मंच है जो अपने परिश्रम से ना सिर्फ पारंपरिक कलाओं को आगे बढ़ा रहे हैं बल्कि इससे स्थानीय लोगों को सशक्त भी कर रहे हैं। मणिपुर के चुरा चांदपुर में मार्गरेट राम थारसी MG उनके प्रयास ऐसे ही हैं। उन्होंने मणिपुर के पारंपरिक उत्पादों को, वहां के हैंडीक्राफ्ट को, बांस और लकड़ी से बनी चीजों को एक बड़े विजन के साथ देखा और इसी विजन के कारण वो एक हैंडीक्राफ्ट आर्टिस्ट से लोगों के जीवन को बदलने का माध्यम बन गई। आज मार्गरेट जी की यूनिट उसमें 50 से ज्यादा आर्टिस्ट काम कर रहे हैं और उन्होंने अपनी मेहनत से दिल्ली समेत देश के कई राज्यों में अपने प्रोडक्ट्स का एक मार्केट भी डेवलप किया है।
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सान वैजकीय स्थिती, लिंग विकासातल्या जन्मजात फरक म्हणजे DST बद्दल अधिक जनजागृतीचे आवाहन केला आणि पालकांक भिव नका असे आवाहन केला। DST हो जीन्स हार्मोन्स आणि पुनरुत्पादक अवयवांचा समावेश असलेल्या दुर्मिळ द्वेषाचा समूह। आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अँटीबायोटिक्सच्या विषयी सांगितले, त्याचा संदर्भ त्यांनी दिला।
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ने हाल ही में एक रिपोर्ट जारी की है। इसमें बताया गया है कि निमोनिया और UTI जैसी कई बीमारियों के खिलाफ एंटीबायोटिक दवाएं कमजोर साबित हो रही है। हम सभी के लिए यह बहुत ही चिंताजनक है। रिपोर्ट के मुताबिक इसका एक बड़ा कारण लोगों द्वारा बिना सोचे समझे एंटीबायोटिक दवाओं का सेवन है। एंटीबायोटिक ऐसी दवाएं नहीं है जिन्हें यूं ही ले लिया जाए। इनका इस्तेमाल डॉक्टर की सलाह से ही करना चाहिए। मैं आप सभी से आग्रह करता हूं कि कृपया अपनी मनमर्जी से दवाओं का इस्तेमाल करने से बचें।
गोवा क्रिकेट असोसिएशनच्या बार्देस विभागीय ब गट क्रिकेट सर्तीत ग्लोबल स्पोर्ट्स क्लबान पॉलिटिक्स 11 चार गडे राखून हारायले। पणजे वेळेच्या नोंद केल्याप्रमाणे पणजेत कमाल तापमान 33 डिग्री सेल्सियस नोंद झाला तर किमान 19.2 डिग्री सेल्सियस नोंद झाला। आणि आता खबरो सोपवच्या पहिली परतून एक फाट काय मुखेल खबरो। राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हांची वाटचाल आनी अणभव हो पक्ष आनी देश घटमूट करपाक पूरक थारतलो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. दक्षीण गोंय जिल्हा पंचायत मंडळाचे अध्यक्ष आनी उपाध्यक्ष वेंचून काडपा खातीर फाल्यां मंगळारा वेंचणूक जातली. गोवा क्रिकेट असोसिएशनाच्या बार्देस विभागीय ब गट क्रिकेट सर्तीत ग्लोबल स्पोर्ट्स क्लबान पॉलिटिक्स इलेव्हनाक 4 गडे राखून हारायले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 चेर. नमस्कार.